आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरांच्या कामरवी मोनाली प्रभू तुमका प्रादेशिक खबर देता। भारतीय जनता पक्षाचे सरकार संविधानाचा आदर करता। काँग्रेस सरकार असताना 1960 ते 1984 मेरेन 7 खेपोत घटना दुरुस्त्यो जाल्यो हो इतिहास असा असे मुख्यमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी सांगले। पावणी जाल्ल्या 12 खंड ब्लॉकांपैकी उण्यात उणे 9 खंड ब्लॉक डिसेंबर 2025 मेरेन सुरू जातले। डंपाच्या पावणेची प्रक्रिया सुरू आसा असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांणी सांगले। रस्ते करत खणपाचे प्रकार बंद जावपा खातीर 2 एप्रील सावन रस्ते करतना युटिलिटी डक्स घालप सक्तीचे जातले असे मुख्यमंत्र्यांनी सांगले। राज्यपालांच्या अभिभाषणा वेल्या चर्चेचा समारोप करतना मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली। मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांचे भाषण उपरांत अभिभाषणा खातीर राज्यपालांक वरवी दिवपी थाराव संमत झालो। रस्ते केल्या उपरांत ते तरेकवार कारणा खातीर खणप जाता ते परत खणपाची गरज पडची न्हय म्हणून नव्या रस्त्या खातीर युटिलिटी डक्स म्हणजे उपकरण वाहिनी घालप सक्तीचे जातले। हाका लागून वीज उदक वा घाणयारे उदका खातीरचे पायप रस्तो खंडी नासतना घालप शक्य जातले। विकसित गोय 2037 मेरेन पुराय करपाचे उद्दिष्ट आसा। स्वयंपूर्ण गोय मोहिमेक लागून भाजी तशेंच शेतमालाचे उत्पादन वाडलां। भाजयेचे उत्पादन वाडिल्ल्यान फलोत्पादन महामंडळा वरवीं जावपी भाजयेच्या आयातीचे प्रमाण 30% उणे जालां। जनतेक बऱ्यांत बरी भलायकी सेवा दिवपाचे सरकाराचे यत्न आसून 108 एम्ब्युलन्स सेवेन 788,095 कॉल्सांची हाताळणी करतना 65,000 जीव वाटायल्यात। तशेंच 1,170 डिलिव्हरीच्यो केसी हाताळ्यात। मुख्यमंत्री हेल्पलायनी वरवीं आयल्ल्या 98% कागाळी सुटाव्यो केल्या। उजो पालोवपी तळांत 6,425 कॉल्स हाताळतना 53 जाणांचे जीव वाटायल्यात। तशेंच 466 ताणावरांकूय वटायल्या असे मुख्यमंत्र्यांनी सांगले। मुणकारांक वाटकार सतायता। मुणकारांक उदका परवानो वीज जोडणी वा घराचे नूतनीकरण करपाक शौचालय बांदपाक वाटकार आडमळी हाडटा असे मयेचे आमदार प्रेमेंद्र शेठ हांणी सभाघराच्या नदरेक हाडून दिले। या वेळार महसूल मंत्री बाबूश मंसरात हांणी मुणकार कायद्याच्या कलम 6 आनी 17 प्रमाण ह्यो सगळ्यो सुविधा मेळोवपाक हक्क आसा असे म्हळे। जाल्यार जर खंयचो भाटकार मुणकाराक असो त्रास करता आसत जाल्यार ताणें भाटकाराक पुलीस कागाळ करची अशें विधान मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांणी केलां। जाल्यार 2022 मेरेन सरकारा कडेन 2500 मुणकारांचे प्रकरणां नोंद जाल्लीं, हातूंतलीं 2300 दावे निकालान काडल्या अशी माहिती मंत्री बाबूश मंसरात हांणी दिल्या। रितसर परवानो घेनासतना लायव्ह गेमींग करपी कसिनो बंद उडयात। तशेंच कसिनो कडल्यान 350 कोटी रुपयाचे महसुलाचे जे येणे आसा ते सरकारान संबंधित कसिनो कारा कडल्यान फारीक 31 मार्च मेरेन करून घेवची अशी मागणी विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव हांणी केल्या। फाटल्या 13 वर्सांत दर 6 महिन्यांनी कसिनोच्या परवान्याचे 23 फावट नूतनीकरण जालां। कसिनोक लागून गोंयची संस्कृताय पिड्ड्यार जाता अशी युरी हांणी म्हळां। ह्या वेळार मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी 31 मार्च मेरेन जांचे कडल्यान महसूल फारीक करप शक्य आसा ते करता जाल्यार कांय कसिनोचेर महसूल फारीक ना केल्ल्यान सरकारान न्यायालयान याचिका दाखल केल्या। याचिकेचेर निवाडो जाल्या उपरांत ह्या कसिनो कडल्यान 3 महिन्या भितर महसुलाचे येणे फारीक करपाचे आश्वासन सभाघरान दिला। गोंय शालांत मंडळान फेब्रुवारी 2025 घेतिल्ल्या 12वीच्या परिक्षेचो निकाल फाल्यां सांजेळा 5 वरांचेर जाहीर जातलो। शालांत मंडळाच्या परवरी कार्यालयांतल्या परिषद सभाघरान एका पत्रकार परिषदेन निकाल घोषित जातलो असे गोंय शालांत मंडळान कळीत केला। म्हणूनची 12वीची परिक्षा 10 फेब्रुवारी ते 1 मार्च मजगतीं जाल्ली। राज्यभरांतल्या 20 परिक्षा केंद्रांनी ही परिक्षा जाली। आयपीएल क्रिकेट सर्तीन काल अहमदाबादांत जाल्ल्या सर्तीन पंजाब किंग्स पंगडान गुजरात टायटन्स पंगडाक 11 धावण्यांनी हारयले। पहिली फलंदाजी करतना पंजाब किंग्स पंगडान 243 धावण्यो केल्ल्यो। पंजाब किंग्साच्या श्रेयस अय्यर हाणें 97 धावण्यो केल्यो। 244 धावण्यांचे मोख गुजरात टायटन्स पंगडा मुखार आशिल्ले पूण तांकां 5-5 232 धावण्यो करप शक्य जाले। आज राजस्थान रॉयल्स कोलकाता नायट रायडर्स पंगडा खेळटलो। हो खेळ गुवाहाटीन सांजे 7:30 वरांचेर सुरू जातलो। पणजीत काल नोंद जाल्ल्या प्रमाण चडांत चड तापमान 33.6 सेल्सियस जाल्यार उण्यांत उणें तापमान 25 डिग्री सेल्सियस नोंद जाल्ले। आकाशवाणी पणजी केंद्राचेर फुडले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटलें सांजवेळा 7:30 इतल्यान प्रादेशीक खबरो सोंपल्यो.
Thank you.